राजेश. नुकताच विवाहबद्ध झालेला आमचा माजी विद्यार्थी राजेश शिगवण त्याच्या नववधूसह भेटायला घरी आमच्याकडे आला. नवदंपत्याचं आगत स्वागत कोडकौतुक झाल्यानंतर चहा घेता घेता मी राजेशला म्हणालो, अरे तुझ्या बायकोला तुझ्या शाळेविषयी काही बोललास की नाही? तुझ्या शिक्षणाविषयी शाळेविषयी थोडंसं सांग ना. आणि राजेश बोलायला लागला, काकांचं घर आणि आमचं घर एक कुटुंब असल्यासारखं. मी 8वी ते 10वी आपल्याच शाळेत होतो. शाळेत असताना माझ्यासाठी शाळा हेच माझं घर होतं. घरी जायचोच नाही. 10वीत असताना गावात घर असूनही आम्हा काही मित्रांचे जेवणाचे डबे घरातून शाळेतच यायचे आणि आम्ही राहायचोही शाळेतच. रात्री जेवण करून अभ्यास संपला की वर्गातच एका कोपऱ्यात ठेवलेल्या पथाऱ्या पसरायच्या आणि त्याच्यावरच झोपी जायचं. पुन्हा सकाळ झाल्यावर त्याच पथाऱ्या पुन्हा गुंडाळून वर्गाच्याच कोपऱ्यात ठेवून जायच्या. गार पाण्याने स्नान करायचं, मग एक तास व्यायाम करायचा आणि मग अभ्यासाला लागायचं. शाळेचाच एका भागात चूल पेटवून आम्ही सकाळी नाश्त्यासाठी मऊभात करायचो. बघता बघता परीक्षा झाली आणि 10वीचं वर्ष संपलं. मला 70% मार्क्स मिळाले होते. पुढे शिकायचं तर होतं, पण गावात सोय नव्हती. मॅडम आणि काका आता चिखलगावला शेतात राहायला आले. आम्ही मित्रांनी ठरवलं की आपण काकांनाच विचारूया, दापोलीच्या घरात सोय होईल का. म्हणून काकांनी सांगितलं, एक दिवसाने भेटा, काहीतरी सोय होईल. त्याच दिवसात काही मुलींच्या पालकांनीही विचारलं होतं. आम्ही 6 मुलं आणि 4 मुली दापोलीला सायन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन काकांच्याच घरी राहत होतो. आमच्याबरोबर वडीलधारी म्हणून सावित्री कन्या छात्रालयामध्ये रेक्टर म्हणून 10 वर्ष काम केलेली कुंदाबाईकर पालक म्हणून होती. एकाच घरामध्ये मुलं मुली मिळून आमच्या 10 जणांचं शिक्षण सुरू झालं. मॅडम आणि काकांचा सगळा संसार तिथे मांडलेला होताच. साफसफाई, चहा, नाश्ता, जेवण कुंदाताईने अगदी वसतिगृहाच्या शिस्तीने करून घेतलं. आमचं BSC पर्यंत शिक्षण फर्स्ट क्लासमध्ये पूर्ण झालं. काका शाळेची 3 वर्ष अविस्मरणीय होती. गावातला असलो तरी दिवसभर शाळेतच असायचो. वाचनाचा प्रचंड व्यासंग होता. सामान्यतः प्रत्येकाला एक पुस्तक ग्रंथालयातून मिळत असते. मला मात्र एका वेळेला 2 पुस्तकं मिळायची. मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा मी सरासरी 45-50 पुस्तकं वाचायचो. व्यायामाचीही आवड होती, त्यामुळे व्यायामशाळेची किल्लीच काकाने आमच्याकडे दिली होती. आम्ही गावातली तरुण मुलं आणि परिसरातल्या गावातील काही मुलं, वसतिगृहातली मुलं रोज व्यायामशाळेत येऊ लागली. मी त्यांचा कोच म्हणूनही काम करू लागलो. आमच्या शिक्षकांबरोबर सुद्धा आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गंमत म्हणजे मी 10वीत असताना 8वी 9वीला इंग्रजी आणि सायन्स विषय शिकवायला जायचो. मुलांसाठी चाचण्यांचे पेपर काढायचो आणि तपासायचोही. त्यामुळे आपोआपच माझाही अभ्यास व्हायचा. 10वीनंतर 12वीला 61% मार्क मिळाले. BSC बॉटनीलाही 68% मार्क मिळाले. BSC झाल्यानंतर MSCIT चा कोर्स केला. दापोलीला आणि मुंबईला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केमिस्ट म्हणूनही काम केलं. पण इथं कामात माझं मन रमत नव्हतं. मला परदेशात जायचं होतं. 12वीत असतानाच मी माझा पासपोर्ट काढून घेतला होता. आधी घरात कोणाशी फारसं बोललो नव्हतो. घरच्यांचा प्रेमापोटी विरोध होता. घरात माहीत होतं हा म्हणेल ते करणारच. आणि 1 जानेवारी 2007ला मी दुबईला गेलोही. आता गेली 7 वर्ष मी दुबईला केमिस्ट म्हणून काम करत आहे. दुबईत असलो, नोकरी चांगली असली, तरी एक वेळचं जेवण माझं मी हाती करीत असतो. दुबईहून पहिल्यांदाच घरी आलो ते 2.25 वर्षांनी. घरी परत आलो तेव्हा आईने उराशी धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अश्रूंनी जणू काही मला नाहूच घातले होते. माझ्या राजाचं एकदा लग्न झालं की मी या संसारातून मोकळी झाले असं ती म्हणायची. आणि आज मी लग्न केल्यानंतर ती आनंदात समाधानात आहे. आम्ही दोघांनी ठरवलंय आणखी 5 वर्ष मी मुंबईत काम करणार. कधीमधी बायकोही तिकडे येईल, पण तिलाही आता आईबाबांची सेवा करायची आहे. 5 वर्षानंतर गावी परतल्यावर आईबाबांबरोबर भूमातेची सेवा करणार आहे. शाळेत IBT मध्ये शेतीचं शिक्षण मिळालं होतं, तेव्हापासून शेतीची आवड आहे. गावी परत आल्यावर शेती विकसित करायचं ठरवलंय. आणखी एक, आजही गावाकडे परत आलो तरी गावातल्या प्राथमिक शाळेत शिकवायला जातो आणि मुलांबरोबर खेळायलाही जातो. आवर्जून ग्रंथालयात जाऊन नवीन आलेली पुस्तकं पाहतो. गावाकडे आल्यानंतर केवळ सामाजिक जाणीवेतून मुलांचं शरीर सौष्ठव आणि शिक्षण याकडे मला विशेष लक्ष द्यायचंय. काका, मी गावात नसलो तरी माझी पत्नी संघवी आपल्या शाळेत वसतिगृहात येत जाईल, चालेल ना? ती स्टेट लेव्हलची कबड्डीपटू आहे, BA आहे, ती आर्टिस्ट आहे, मुलींना रांगोळी मेहंदीही शिकवेल. त्याशिवाय वसतिगृहातल्या आणि शाळेतल्या मुलींना कबड्डीची प्रॅक्टिसही घेईल त्यांची. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये या मुलींना तिच्या मार्गदर्शनाखाली उतरता येईल. शाळेने दिलेला हा वारसा आम्ही पुढे निरंतर चालू ठेवू.